मुंबईच्या मध्यवस्तीतील गजबजलेल्या रस्त्यांवर जिथे गाड्यांचा आवाज आणि माणसांची गर्दी कायम असते, तिथे एका साध्या दिसणाऱ्या बँकेच्या इमारतीत एक भयानक घटना घडली. सकाळी 10 वाजता जेव्हा बँकेचे दरवाजे ग्राहकांसाठी उघडले गेले तेव्हा 3 मास्क घातलेले डकैत आत शिरले. त्यांच्या हातात बंदुका होत्या. बँकेतील कर्मचारी आणि ग्राहकांना एका कोपऱ्यात ओलीस ठेवण्यात आलं. बँक मॅनेजर अजय देशमुख यांना बंदुकीच्या धाकानं मॅनेजरच्या केबिनमध्ये नेलं गेलं. डकैतांनी फक्त पैसे लुटले नाहीत तर अजय यांना बंधक बनवून बँकेच्या तिजोरीतून कोट्यवधी रुपये घेऊन पळ काढला. ही बातमी जंगलातील आगीसारखी पसरली आणि अवघ्या काही तासांत मुंबई पोलीस खातं हादरलं. पोलीस अधिकारी विक्रम सिंग, एक अनुभवी आणि कणखर अधिकारी, यांना या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला. विक्रम यांचा चेहरा कठोर होता पण त्यांच्या डोळ्यांमध्ये एक न्यायाची आग होती. त्यांनी बँकेत पोहोचताच तपासाला सुरुवात केली. बँकेच्या CCTV फुटेजमध्ये डकैतांचे चेहरे दिसत नव्हते पण त्यांच्या हालचाली इतक्या नियोजित होत्या की विक्रम यांना शंका आली की ही डकैती कोणत्याही सामान्य चोरट्यांचं काम नव्हतं. त्यांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या मुलाखती घ्यायला सुरुवात केली. प्रत्येक कर्मचारी घाबरलेला होता पण त्यांच्या नजरेत काहीतरी लपलेलं आहे असं विक्रम यांना वाटलं. विशेषतः एका तरुण कर्मचाऱ्याचं, रोहित पाटील याचं, वागणं त्यांना खटकलं. रोहितच्या हातात कंपस उठत होतं आणि तो सतत नजर चुकवत होता. विक्रम यांनी बँकेच्या तिजोरीचा तपास केला. तिजोरीचं डिजिटल लॉक उघडण्यासाठी आतल्या माणसाची मदत हवी होती. याचा अर्थ डकैतीत बँकेतील कोणीतरी सामील होतं. विक्रम यांनी रोहितला पुन्हा बोलवलं. रोहितने घाबरत घाबरत सांगितलं की त्याला डकैतीच्या दिवशी सकाळी एक अनोळखी फोन आला होता. त्या फोनवर त्याला धमकी देण्यात आली होती की जर त्याने तिजोरीचं कोड सांगितलं नाही तर त्याच्या कुटुंबाला मारण्यात येईल. विक्रम यांना रोहितच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. त्यांनी रोहितला पोलीस ठाण्यात आणलं आणि त्याची कसून चौकशी केली. पण रोहितच्या डोळ्यांतली भीती खरी होती की खोटी हे ठरवणं कठीण होतं. तपास पुढे सरकला तेव्हा विक्रम यांना एक धक्कादायक माहिती मिळाली. बँक मॅनेजर अजय देशमुख यांच्यावर काही महिन्यांपूर्वी एका घोटाळ्याचा आरोप होता पण पुराव्याअभावी ते सुटले होते. विक्रम यांना शंका आली की ही डकैती अजय यांच्याशी जोडलेली आहे. त्यांनी अजय यांच्या घरी भेट दिली. अजय यांची पत्नी मेघना यांनी घाबरलेल्या अवस्थेत सांगितलं की अजय डकैतीनंतर घरी परतले नव्हते. त्यांचा फोनही बंद होता. विक्रम यांना आता खात्री झाली की अजय या डकैतीत सामील आहेत पण ते बंधक होते की मास्टरमाइंड हे उलगडणं बाकी होतं. विक्रम यांनी बँकेच्या CCTV फुटेजचा पुन्हा अभ्यास केला. त्यांना एका डकैताच्या हातात एक विशिष्ट टॅटू दिसला जो त्यांनी यापूर्वी कुठेतरी पाहिला होता. त्यांनी आपल्या जुन्या फायली उघडल्या आणि कळलं की हा टॅटू एका कुख्यात गुन्हेगारी टोळीचा आहे, संबा गँगचा. ही टोळी मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये कुख्यात होती. विक्रम यांनी आपल्या गुप्तहेरांना कामाला लावलं आणि टोळीच्या ठिकाणांचा शोध घ्यायला सांगितलं. त्याचवेळी त्यांना एका गुप्त सूत्राकडून माहिती मिळाली की अजय देशमुख यांचा या टोळीशी संबंध होता. विक्रम यांनी आपल्या टीमसोबत एका जुन्या गोदामात छापा टाकला जिथे संबा गँगचा अड्डा होता. तिथे त्यांना अजय देशमुख बांधलेल्या अवस्थेत सापडले पण त्यांच्या चेहऱ्यावर भीतीपेक्षा राग जास्त होता. अजय यांनी सांगितलं की त्यांना डकैतीत भाग घेण्यास भाग पाडलं गेलं होतं. त्यांच्यावर टोळीने दबाव टाकला होता कारण त्यांच्याकडे अजय यांच्या भूतकाळातील घोटाळ्याचे पुरावे होते. पण विक्रम यांना अजय यांच्यावर पूर्ण विश्वास नव्हता. त्यांनी अजय यांना पोलीस ठाण्यात आणलं आणि त्यांची कसून चौकशी केली. तपास पुढे सरकत असताना विक्रम यांना शंका आली की अजय यांचा या डकैतीत खरोखरच हात आहे की ते फक्त बळीचे बकरे आहेत. विक्रम यांनी अजय यांच्या भूतकाळातील घोटाळ्याचा तपास सुरू केला. त्यांना कळलं की अजय यांनी काही वर्षांपूर्वी बँकेतून कोट्यवधी रुपये गैरव्यवहाराने मिळवले होते आणि संबा गँगने त्याच पुराव्याचा वापर करून अजय यांना ब्लॅकमेल केलं. पण तपासात एक नवीन ट्विस्ट आला. रोहित पाटील, बँकेतील तो तरुण कर्मचारी, याने डकैतीच्या आधी अजय यांच्याशी गुप्तपणे भेट घेतली होती. विक्रम यांनी रोहितचे फोन रेकॉर्ड्स तपासले आणि त्यांना एका अनोळखी नंबरवरून आलेले अनेक कॉल्स आढळले जे संबा गँगच्या एका सदस्याशी जोडले गेले. रोहितने खरंच तिजोरीचा कोड दिला होता पण त्याच्या कृतीमागे फक्त धमकी होती की आणखी काही हे विक्रम यांना शोधायचं होतं. विक्रम यांनी रोहितला पुन्हा चौकशीसाठी बोलवलं. यावेळी रोहितच्या चेहऱ्यावर घाम आणि भीती स्पष्ट दिसत होती. त्याने कबूल केलं की त्याने तिजोरीचा कोड दिला होता पण त्याने असंही सांगितलं की त्याला अजय यांनीच यासाठी भाग पाडलं होतं. रोहितच्या मते अजय यांनी त्याला पैसे आणि धमकी देऊन डकैतीत सामील केलं. आता विक्रम यांच्यासमोर एक पेच होता. रोहित खरं बोलतोय की अजय? त्यांनी अजय यांच्या बँक खात्यांचा तपास केला आणि त्यांना आढळलं की अजय यांनी गेल्या काही महिन्यांत मोठ्या रकमा परदेशी खात्यात हस्तांतरित केल्या होत्या. यामुळे अजय यांच्यावरील संशय अधिक गडद झाला. विक्रम यांनी संबा गँगच्या मागे असलेल्या मोठ्या मास्टरमाइंडचा शोध घेण्यासाठी आपल्या गुप्तहेरांना सक्रिय केलं. त्यांना माहिती मिळाली की टोळीचा नेता रशीद खान हा मुंबईच्या अंडरवर्ल्डमधील एक प्रभावशाली व्यक्ती आहे. रशीद याच्याकडे अनेक राजकीय आणि व्यावसायिक संबंध होते, ज्यामुळे त्याला पकडणं कठीण होतं. विक्रम यांनी रशीदच्या एका जवळच्या सहकाऱ्याला पकडलं आणि त्याच्याकडून माहिती मिळवली की डकैतीतून लुटलेले पैसे फक्त पैशांसाठी नव्हते, तर त्यामागे एक मोठं राजकीय कट रचलं गेलं होतं. डकैतीतून मिळालेले पैसे एका निवडणूक प्रचारासाठी वापरले जाणार होते. विक्रम यांनी रशीदच्या अड्ड्यावर छापा टाकण्याची योजना आखली, पण छाप्यापूर्वीच रशीदला याची कुणकुण लागली आणि तो भूमिगत झाला. विक्रम यांना आता दबाव वाढत होता. मुंबई पोलीस खात्यावर आणि त्यांच्यावर जनतेचं आणि मीडियाचं प्रचंड दबाव होतं. त्यांनी अजय यांच्या पत्नी मेघना यांची पुन्हा चौकशी केली. मेघना यांनी सांगितलं की अजय गेल्या काही महिन्यांपासून तणावाखाली होते आणि त्यांनी एकदा रशीदचं नाव घेतलं होतं, पण मेघना यांना अजय यांच्या गुन्हेगारी कृत्यांबद्दल किती माहिती होती हे अस्पष्ट होतं. तपासात एक नवीन वळण आलं. जेव्हा विक्रम यांना बँकेच्या एका जुन्या कर्मचाऱ्याकडून माहिती मिळाली की अजय यांनी डकैतीच्या आधी एका परदेशी व्यक्तीशी संपर्क साधला होता, या व्यक्तीचं नाव सॅम्युअल विल्सन होतं आणि तो एका आंतरराष्ट्रीय मनी लॉन्ड्रिंग टोळीचा भाग होता. विक्रम यांनी सॅम्युअलच्या हालचालींवर नजर ठेवली आणि त्यांना कळलं की सॅम्युअल आणि रशीद यांच्यात गुप्त बैठका झाल्या होत्या. डकैतीतून लुटलेले पैसे परदेशात पाठवण्याचा हा एक भाग होता. विक्रम यांनी आपल्या टीमसोबत एका मोठ्या ऑपरेशनची तयारी केली. त्यांनी रशीदच्या एका गुप्त ठिकाणावर छापा टाकला, जिथे त्यांना डकैतीतून लुटलेल्या पैशांपैकी काही रक्कम आणि काही महत्त्वाची कागदपत्रं मिळाली. या कागदपत्रांमधून अजय यांचा रशीद आणि सॅम्युअल यांच्याशी असलेला संबंध स्पष्ट झाला. पण अजय यांनी पुन्हा एकदा आपण निर्दोष असल्याचा दावा केला आणि सांगितलं की त्यांना फक्त धमकावलं गेलं होतं. विक्रम यांना आता निर्णय घ्यायचा होता, अजय यांना अटक करायची की त्यांना संधी द्यायची. विक्रम यांनी अजय यांना आणि रोहितला आमनेसामने आणलं. दोघांनी एकमेकांवर आरोप केले आणि सत्य उघड करणं कठीण होतं, पण विक्रम यांनी एक धाडसी पाऊल उचललं. त्यांनी अजय यांना जाणीवपूर्वक सोडलं आणि त्यांच्यावर पाळत ठेवली. अजय यांनी तात्काळ रशीदशी संपर्क साधला आणि विक्रम यांना त्यांचा खरा चेहरा उघड झाला. अजय हे फक्त बळीचे बकरे नव्हते, तर ते डकैतीच्या कटात पूर्णपणे सामील होते. शेवटी विक्रम यांनी रशीद आणि अजय यांना एका मोठ्या ऑपरेशनदरम्यान अटक केली. सॅम्युअल मात्र परदेशात पळाला आणि त्याचा शोध अजूनही सुरू होता. डकैतीतून लुटलेले बरेचसे पैसे परत मिळाले, पण काही रक्कम कायमची गायब झाली. विक्रम यांनी या प्रकरणातून मुंबईच्या अंडरवर्ल्डमधील एक मोठा कट उघड केला, पण त्यांना माहीत होतं की ही तर फक्त सुरुवात आहे, असे अनेक गुन्हे त्यांना सोडवायचे आहेत.